chinimandi.com पॉडकास्ट।
कोरोना काळात साखर उद्योगातील आव्हानांचा सामना कसा करावा याबाबत 29 एप्रिलला NSI तर्फे वेबिनारचं आयोजन। इतर उद्योगांप्रमाणे देशातील साखर उद्योगावरही COVID-19 परिणाम झाला आहे। देशामध्ये यावर्षी जिथं साखरेचं उत्पादन मागणीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे तिथंच साखरेचा वापर गेल्या वर्षापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे। मिठाई, कोल्ड्रिंक्स, पेस्ट्री आणि इतर पेय पदार्थांचा उपभोग कमी झाल्यामुळं साखरेचा वापर कमी झाला आहे। साखरेचा वापर जागतिक स्तरावर कमी झाल्यामुळं साखरेचे आंतरराष्ट्रीय दर बाजारात कमी झाले आहेत। त्यामुळं तसंच वाहतुकीच्या समस्येमुळं साखरेच्या निर्यातीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। तसंच साखर कारखान्यांशी संबंधित डिस्टलरीजनी उत्पादित केलेल्या इथेनॉलपासून पेट्रोलमध्ये 10% मिश्रण केल्यावरही कच्च्या तेलांच्या किमती कमी होण्याची तसंच एकूण तेलाचा वापर कमी होण्याची शक्यता आहे। या परिस्थितीचा आणि आव्हानांचा सामना कसा केला जावा आणि कोणत्या विकल्पांवर काम केलं जावं या संदर्भात दिनांक 29 एप्रिल 2020 राष्ट्रीय शर्करा संस्थांतर्फे इम्पॅक्ट ऑफ COVID-19 इन इंडियन शुगर इंडस्ट्री या वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये राष्ट्रीय शर्करा संस्थांचे व्यवस्थापक प्राध्यापक नरेंद्र मोहन या विषयावर विवेचन करणार आहेत। तसंच देश विदेशातील सहभागी झालेल्यांच्या प्रश्नांची उत्तरही देणार आहेत। या वेबिनारसाठी देश विदेशातून 500 पेक्षा अधिक नोंदणी झाली आहे।